योहानाचे शुभवर्तमान याचा 11वा अध्याय। आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता। हे मरिया व तिची बहीण मार्ता ह्या त्याच गावच्या होत्या। तिने सुवातिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपले केसांनी त्याचे पाय धुतले। ती हीच मरिया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता। म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, प्रभूजी बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे। पण ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्या योगे गौरव व्हावे। आता मरिया व तिची बहीण मार्ता आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले। तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला। मग त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदिया प्रांतात जाऊया। शिष्य त्यास म्हणाले, रब्बी, यहुदी लोक आपल्याला आत्ताच दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिकडे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेस लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो। पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेस लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नाही। येशू या गोष्टी बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे पण मी त्यास झोपेतून उठवायस जातो। म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल। आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले। मग येशूने उघडपणे सांगितले, लाजर मरण पावला आहे आणि मी तिथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊया। मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरावयास जाऊया। मग येशू आला तेव्हा त्यास कळले की त्यास कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत। आता बेतानी नगर येरुशलेम शहरापासून सुमारे 3 किलोमीटर होते आणि यहुदी लोकांपैकी पुष्कळ जण मार्था व मरिया यांच्याकडे त्याच्या भावाबद्दल त्याचे सांत्वन करण्यास आले होते। म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली। तेव्हा मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे। येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल। मार्था त्यास म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमये पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे। येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेल्या प्रत्येक जण तो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही। यावर तू विश्वास ठेवतेस काय? ती त्यास म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात, असा विश्वास मी धरला आहे। आणि एवढे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलवून म्हटले, गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलवत आहे। मरियाने हे ऐकताच ती लवकर उठून त्याच्याकडे गेली। आता येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्यास जेथे भेटली त्याच ठिकाणी होता। तेव्हा जे यहुदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरिया घाईघाईने उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडाव्यास जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले। मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता। तेव्हा येशू तिला व तिच्या बरोबर असलेल्या सर्व यहुदीस लोकांना रडताना पाहून तो आत्म्यात खळबळला व अस्वस्थ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे? ते त्यास म्हणाले, प्रभूजी येऊन पहा। येशू रडला। ह्यावरून यहुदी लोक म्हणाले, पहा याची त्याच्यावर किती प्रीती होती। परंतु त्यांच्यातील कित्येक जण म्हणाले, ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्यास हा मारू नये असे सुद्धा करता आले नसते काय? येशू पुन्हा अंतकरणात खळवळून कबरेकडे आला। ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती। येशूने म्हटले, धोंड काढा। मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल, कारण त्यास मरून 4 दिवस झाले आहेत। येशूने त्याला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? तेव्हा त्यांनी धोंड काढली आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो। मला माहीत आहे की तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहे, असं त्यांनी विश्वास धरावा। असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये। तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला। त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते। येशूने त्याला म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या। तेव्हा मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने केले ते त्यांना सांगितले। मग मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. आपण त्यास असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान आणि राष्ट्रही हिरावून घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य जो त्या वर्षी महायाजक होता तो त्यांना म्हणाला, तुम्हास काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्रांचा नाश होऊ नये. तुम्हास फायदेशीर आहे हेही तुम्ही लक्षात आणत नाही. आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्यांनी देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमून एक करावे. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्यास जीवे मारवायचा आपसात निश्चय केला. म्हणून त्यानंतर येशू यहुदी लोकात उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील यफ्राईम नावाच्या नगरास गेला व तेथे आपल्या शिष्यांबरोबर राहिला. तेव्हा यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वलांडणाच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्याव्याला बाहेर गावाहून वर युरुसलेमेस शहरास गेले. आणि ते येशूला शोधित होते व ते परमेश्वराच्या भवनात उभे राहून त्यांनी एकमेकांना म्हणत होते, तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का? आता मुख्य याजकांनी व पुरुषांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे.